ज्या व्यक्तीला आपण कॉल केलेला आहे तो सध्या इतर कोणाशी बोलत आहे, तर आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपली जी व्यक्ती तो अधिक दुसरे कॉल पर व्यस्त है.